एक, ein,
फुटबॉल खिलाड़ी,
Fußballspieler,
Fabregas,
Fabregas,
है,
ist,
Como Team,
das Como Team,
के लिए,
für,
खेलता है,
spielt,
वह,
sie,
Italy,
Italien,
Team,
Mannschaft,
यह,
das,
से,
aus,
Fabregas,
Fabregas,
बहुत,
sehr,
मदद करता है,
hilft,
कई,
viele,
करता है,
tut,
गोल,
Tor,
हर मौसम में,
jede Saison,
पसंद,
mögen,
Fabregas,
Fabregas,
Fans,
Fans,
एक अच्छा नेता,
ein guter Anführer,
मैदान पर,
auf dem Spielfeld,
उससे,
ihm,
युवा खिलाड़ी,
junge Spieler,
सीखते हैं,
lernen,
जीतने,
gewinnen,
टीम को,
zum Team,
मदद करना चाहता है,
will helfen,
ट्रेन करता है,
trainiert,
Fabregas,
Fabregas,
हर दिन,
jeden Tag,
उसकी,
sein,
उसके,
ihr,
बहुत खुश,
sehr glücklich,
साथ,
mit,
अपने काम,
seine Arbeit,
प्यार करता है,
liebt,
Fabregas,
Fabregas,
कोच,
trainer,
भविष्य में,
in der Zukunft,
योजना बनाता है,
plant, zu sein,
कई लोग,
viele Menschen,
सम्मान करते हैं,
ehre,
कड़ी मेहनत करता है,
arbeitet hart,
टीम की सफलता का हिस्सा,
Teil des Erfolgs des Teams,
सभी,
jeder,
खेल के लिए,
für das Spiel,
बड़ा दिल,
ein großes Herz,
कई और खिलाड़ियों,
vielen weiteren Spielern,
मदद करेगा,
würde helfen,
उनकी विरासत,
sein Vermächtnis,
कोमो के साथ,
mit Como,
बहुत मजबूत,
sehr stark,
उसका काम,
seine Arbeit,
और,
und,
पसंद है,
mögen,
सभी,
jeder,
अपनी यात्रा,
seine Reise,
कोकालेई,
Kokeli,
चालक,
Fahrer,
जब,
als,
था,
war,
धूप वाला दिn,
ein sonniger Tag,
में,
in,
यह,
das,
शुरू किया,
begann,
उसकी कार,
sein Auto,
चला रहा था,
fuhr,
मुख्य सड़क पर,
auf der Hauptstraße,
वह,
sie,
सावधानी से,
sorgfältig,
अचानक,
plötzlich,
तेज गोलीबारी,
lautes Gewehrfeuer,
पास में,
nahegelegen,
सुना,
hörten,
आए,
kam,
उसके पीछे,
hinter ihr,
एक कार,
ein Auto,
गोले,
die Schüsse,
से,
aus,
एकाग्र,
konzentriert,
और,
und,
कोशिश की,
versuchte,
जबकि वो ड्राइव कर रहा था,
während er fuhr,
शांत बने रहना,
ruhig zu bleiben,
एक गोली,
eine Kugel,
कार की खिड़की,
das Fenster des Autos,
टकराई,
schlagen,
उड़ गए,
flogen,
कांच,
glas,
कार के अंदर,
ins Auto,
छोटे टुकड़े,
kleine Stücke,
टूटा,
brach,
अपनी बांह में,
in seinem Arm,
गाड़ी का,
des Autos,
दर्द,
schmerz,
नियंत्रण खो दिया,
verlor die Kontrolle,
महसूस किया,
fühlte sich,
कार,
das Auto,
पेड़ के पास,
in einen Baum,
सड़क के किनारे,
neben der Straße,
दुर्घटना,
Unfall,
पास के लोग,
Menschen in der Nähe,
मदद के लिए दौड़े,
rannten, um zu helfen,
एम्बुलेंस,
dem Krankenwagen,
तुरंत,
sofort,
बुलाया,
nannten,
वे,
sie,
अस्पताल,
ins Krankenhaus,
जल्दी,
früh,
ड्राइवर,
der Fahrer,
ले जाया गया,
trug,
इलाज किया,
behandelten,
उसकी चोट,
seine Verletzung,
कहा,
sagte,
डॉक्टर,
Arzt,
वो गंभीर लेकिन स्थिर था,
er sei ernst, aber stabil,
गोलीबाज,
den Schützen,
जांच,
Überprüfung,
ढूंढने के लिए,
zu suchen,
पुलिस,
Polizei,
शुरू की,
begann,
डर गए,
ängstlich,
पड़ोसी,
Nachbarn,
पुलिस को,
bei der Polizei,
बयान दिए,
gaben Aussagen,
भयभीत हो गया था,
war schockiert,
भयानक घटना से,
von dem schrecklichen Ereignis,
शहर,
Stadt,
आशा करते थे,
hofften,
कई लोग,
viele Menschen,
जल्द ठीक हो जाएगा,
würde sich bald erholen,
अपराधियों को पकड़ने के लिए,
die Kriminellen zu fangen,
कड़ी मेहनत करने,
hart zu arbeiten,
वादा किया,
versprachen,
इस घटना,
dieses Ereignis,
Yaad dilai.
Erinnerte.
Sadkon par.
Auf den Straßen.
Satark rehne.
Vorsichtig zu sein.
Sabhi ko.
Jeder.
Anna.
Anna.
Is garmi mein.
Diesen Sommer.
Aur.
Und.
Chutti.
Der Feiertag.
Train se.
Mit dem Zug.
Faisla kiya.
Beschloss.
Mark.
Mark.
Yojana banane ke liye.
Zu planen.
Anand le.
Genieß.
Usi samay.
Zur gleichen Zeit.
Chahte the.
Sie wollten.
Dekhna.
Betrachten.
Nayi jagahein.
Neue Orte.
Yatra.
Besuchen.
We.
Sie.
Online.
Online.
Jaancha.
Überprüften.
Train schedule.
Die Fahrpläne.
Pehle.
Bevor.
Aramdayak.
Bequem.
Aasan.
Einfach.
Unki pasand.
Ihre Wahl.
Jisse banaya.
Was dazu führte.
Traine.
Die Züge.
Tez.
Schnell.
Thi.
War.
Agrim samay mein.
Vorzeitig.
Arakshit ki.
Hat reserviert.
Chut.
Ein Rabatt.
Ticket.
Tickets.
Prapt ho sake.
Bekommen.
Unke paas tha.
Sie hatten.
Unke bag.
Ihre Taschen.
Pack ki.
Vollgepackt.
Ye sunishchit karte hue.
Sicherstellen.
Savdhani se.
Sorgfältig.
Har cheez.
Alles.
Apne sahasik karya ke liye.
Für ihr Abenteuer.
Ek camera.
Eine Kamera.
Nashte.
Snacks.
Manchit.
Karte.
Shamil kiya.
Umfassten.
Aakhirkar aa pahuncha.
Endlich angekommen.
Chhodne ke liye.
Zu verlassen.
The.
Waren.
Din.
Tag.
Bahut utsahit.
Sehr aufgeregt.
Apna platform.
Ihren Bahnsteig.
Train ke liye.
Für den Zug.
Dhairyapurvak intajar kiya.
Wartete geduldig.
Paya.
Fand.
Station par.
Am Bahnhof.
Adhunik.
Moderne.
Train.
Züge.
Tha.
War.
Drishyon ka anand lene ke liye.
Um die Aussicht zu genießen.
Bade khidkiya thi.
Hatte große Fenster.
Saaf.
Sauber.
Dostana yatriyo.
Freundliche Reisende.
Mile.
Traf.
Yatra ke dauran.
Während der Reise.
Vibhin deshon se.
Aus verschiedenen Ländern.
Jinhe unhone paar kiya.
Die sie passiert haben.
Tasveere li.
Machte Fotos.
Sundar drishyon ki.
Von den schönen Landschaften.
Ek kitab padhna.
Ein Buch zu lesen.
Ka anand liya.
Genossen.
Jab aaram kar raha tha.
Während er sich entspannte.
Sangeet sunna.
Musik hören.
Kabhi kabhi.
Manchmal.
Chote shaharon mein ruki.
Hielt in kleinen Städten.
Jahan.
Wo.
Sankshep mein khoj kar sakte the.
Konnten kurz erkunden.
Dhyan rakhte the ki ve aajmaye.
Haben dafür gesorgt, zu probieren.
Sthaniya khadya padarth.
Lokale Speisen.
Smriti chinh kharidna.
Souvenirs kaufen.
Hamesha.
Immer.
Chote hotelon mein.
In kleinen Hotels.
Train stationon ke paas.
In der Nähe der Bahnhöfe.
Raat mein.
In der Nacht.
Ruke.
Geblieben.
Agle din.
Am nächsten Tag.
Achhi tarah aaram kar sakte the.
Könnten sich gut ausruhen.
Is tarah.
Ebenso.
Aur apni yatra jari rakh sakte the.
Und ihre Reise fortsetzen.
Khush yaadon se bhare.
Voller schöner Erinnerungen.
Ghar laute.
Sie kehrten nach Hause zurück.
Do saptah baad.
Nach zwei Wochen.
Anna aur Mark.
Anna und Mark.
Jo unhone kabhi bhi kiya tha.
Den sie je hatten.
Ye unke ab tak ki sabse achhi chutti thi.
Es der beste Urlaub war.
Sehmat hue.
Stimmten zu.
Japani.
Japanisch.
Drama.
Dramen.
Dekhi hai.
Haben erlebt.
Lokpriyata mein.
In Popularität.
Vishwavyapi.
Weltweit.
Vriddhi.
Anstieg.
Haal ke varshon mein.
In den letzten Jahren.
Jo.
Die.
Darshakon ka dhyan.
Die Aufmerksamkeit des Publikums.
Nayi, pratibhashali abhinetaon dwara.
Von neuen, talentierten Schauspielern.
Ne aakarshit kiya hai.
Haben erregt.
Prerit hui hai.
Wurde. Getrieben.
Mukhya roop se.
Hauptsächlich.
Yeh vriddhi.
Dieses Wachstum.
Apne pradarshan ke liye.
Für ihre Auftritte.
In taza pratibhaon ke beech.
Unter diesen frischen Talenten.
Kai.
Viele.
Japani abhineta.
Junge japanische Schauspieler.
Pratishthit puraskar.
Prestigeträchtige Auszeichnungen.
Yuva.
Jung.
Haal hi mein jeet chuke hain.
Haben kürzlich gewonnen.
Unki sthiti.
Ihren Status.
Unki haal ki uplabdhiyan.
Ihre jüngsten Errungenschaften.
Ne kafi bada diya hai.
Haben erheblich erhöht.
Manoranjan udyog mein.
In der Unterhaltungsindustrie.
Ek ullekhniya udaharan.
Ein bemerkenswertes Beispiel.
Jisne jeeta.
Der gewann.
Yuto Tanaka.
Yuto Tanaka.
Sarvashreshth Abhineta Puraskar.
Den Preis für den besten Schauspieler.
Hal hi ke natak mahotsav mein.
Bei einem kürzlichen Drama-Festival.
Hai.
Ist.
Apni sukshm prastuti ke saath.
Mit seiner nuancierten Darbietung.
Alochakon.
Kritiker.
Ek romanchak shrinkhala mein.
In einer spannenden Serie.
Jo saptahik roop se prasarit ho rahi hai.
Wöchentlich ausgestrahlt.
Prabhavit kiya.
Beeinflusst.
Wah.
Sie.
Apni bhumika ke liye.
Für ihre Rolle.
Aadhunik parivar ki gatishilta ke bare mein.
Über moderne Familiendynamik.
Isi prakar.
Ähnlich.
Ek alochnatmak roop se prashansit natak mein.
In einem kritisch gelobten Drama.
Ek honhar yuva abhinetri.
Eine vielversprechende junge Schauspielerin.
Prashansa arjit ki.
Anerkennung erhalten.
Mai Suzuki.
Mai Suzuki.
Adarsh.
Idealen.
Dono abhineta.
Beide Schauspieler.
Pure Japan mein.
In ganz Japan.
Bane hue hain.
Sind geworden.
Mahatvakankshi kalakaron ke liye.
Für aufstrebende Künstler.
Abhinay ko apnane ke liye.
Schauspielerei zu verfolgen.
Unki safalta ki kahaniyan.
Ihre Erfolgsgeschichten.
Kai yuva log.
Viele junge Menschen.
Gambhir karya vikalp ke roop mein.
Als ernsthafte Berufswahl.
Prerit kiya hai.
Hat inspiriert.
Antarrashtriya dhyan.
Internationale Aufmerksamkeit.
Aakarshit kiya hai.
Hat fasziniert.
Is pravritti.
Dieser Trend.
Japani television prastutiyon ki or.
Auf japanische Fernsehproduktionen.
Ab aksar dikhate hain.
Präsentieren jetzt häufig.
Unhe adhik sulabh banate hue.
Machen sie zugänglicher.
Puraskar vijeta japani drame.
Preisgekrönte japanische Dramen.
Vashvik darshakon ke liye.
Für weltweite Zuschauer.
Streaming platform.
Streaming Plattformen.
Antarrashtriya sahyogon aur pariyojanaon ke liye.
Zu internationalen Kooperationen und Projekten.
Abhinetaon ko.
Den Schauspielern.
Khula dwar.
Indem sie Türen öffnet.
Ye khulasa.
Diese Exponierung.
Laabh pahunchata hai.
Vorteile.
Udyog visheshagya.
Branchenexperten.
Aur abhinav drishtikon.
Und innovative Ansätze.
Ki ye yuva sitare.
Dass diese jungen Stars.
Nayi drishtikon late hain.
Bringen frische Perspektiven.
Note karte hain.
Note.
Paramparik kahani kehne mein.
Für traditionelles Erzählen.
Aksar khojte hain.
Erforschen oft.
Unke pradarshan.
Ihre Aufführungen.
Ek vivid darshak ke saath goonjte hain.
Klingend bei einem vielfältigen Publikum.
Jatil bhavnaye aur samajik mudde.
Komplexe Emotionen und soziale Probleme.
Kai log anuman lagate hain.
Viele spekulieren.
Ki in abhinetaon ke career.
Dass die Karrieren dieser Schauspieler.
Kyunki ve adhik chunautipurn aur vivid bhumikaye nibhate hain.
Während sie mehr herausfordernde und vielfältige Rollen übernehmen.
Vriddhi hoti rahegi.
Werden weiter steigen.
In sitaro ki.
Dieser Stars.
Iske alawa.
Darüber hinaus.
Japani sanskriti aur media ki.
Der japanischen Kultur und Medien.
Yogdan deti hai.
Trägt bei zu.
Vashvik prashansa.
Die weltweite Wertschätzung.
Safalta.
Erfolg.
Anusaran karte hain.
Folgen.
Apne pasandida abhinetaon ki yatraon.
Den Reisen ihrer Lieblingsschauspieler.
Utsahapurvak.
Leidenschaftlich.
Prashansak.
Fans.
Social media aur fanclubon ke madhyam se.
Durch soziale Medien und Fanclubs.
Aashajanak lagta hai.
Sieht vielversprechend aus.
In abhinetaon ke liye.
Für diese Schauspieler.
Kai ummeed kar rahe hain.
Mit vielen, die erwarten.
Bhavishya.
Zukünftige.
Ve antarrashtriya prasiddhi hasil kare.
Dass sie internationalen Ruhm erlangen.
Ek gatishil parivartan.
Ein dynamischer Wandel.
Taza urja aur rachnatmakta late hue.
Und bringt frische Energie und Kreativität.
Darshata hai.
Markiert.
Nishkarshta.
Abschließend.
Manoranjan paridrishya mein.
In der Unterhaltungslandschaft.
Yuva Japani abhinetaon ke udaye.
Der Aufstieg junger japanischer Schauspieler. Punkt.
Ek.
Ein.
Kai aapas mein jude hue karak.
Mehrere miteinander verbundene Faktoren.
Jo.
Die.
Prabhavit karte hain.
Beeinflussen.
Prapt karna.
erreichen,
शामिल करता है,
besteht,
समग्र कल्याण,
Gesamtwohlbefinden,
स्वस्थ जीवनशैली,
gesunder Lebensstil,
का,
des,
नींव,
Fundamente,
पोषण,
Ernährung,
बनाते हैं,
machen,
मानसिक स्वास्थ्य,
die psychische Gesundheit,
शारीरिक गतिविधि,
körperliche Aktivität,
संतुलित, स्वास्थ्यवर्धक अस्तित्व,
ein ausgewogenes, gesundes Dasein,
सामाजिक समर्थन,
soziale Unterstützung,
अक्सर,
häufig,
उत्पन्न करती हैं,
schaffen,
और,
und,
गुणवत्ता वाले स्वास्थ्य देखभाल तक पहुंचने में बाधाएं,
Barrieren beim Zugang zu qualitativ hochwertiger Gesundheitsversorgung,
Wellness को बढ़ावा देने,
Förderung des Wohlbefindens,
सामाजिक आर्थिक असमानताएं,
sozioökonomische Disparitäten,
हालांकि,
jedoch,
इन असमानताओं,
diese Ungleichheiten,
के कारण,
aufgrund von,
जटिल प्रशासनिक चुनौतियां,
komplexe administrative Herausforderungen,
संघर्ष करती हैं,
kämpfen,
संबोधित करने में,
ansprechen,
सीमित संसाधन,
begrenzte Ressourcen,
स्वास्थ्य देखभाल प्रणाली,
Gesundheitssysteme,
आवश्यकता है,
benötigen,
निवारक देखभाल पहलों,
Initiativen zur vorbeugenden Pflege,
प्रभावी साबित,
als wirksam erwiesen,
लेकिन,
aber,
व्यापक समुदाय की भागीदारी,
breite Beteiligung der Gemeinschaft,
शिक्षा,
lernen,
सफलता मिल सके,
erfolgreich sein,
हैं,
sind,
इलेक्ट्रॉनिक स्वास्थ्य अभिलेख,
elektronische Gesundheitsakten,
गोपनीयता संबंधी चिंताएं भी प्रस्तुत की हैं,
hat auch Datenschutzbedenken eingeführt,
जैसे,
als,
टेलीमेडिसिन,
Telemedizin,
ने पहुंच में वृद्धि की है,
hat die Zugänglichkeit erhöht,
प्रौद्योगिकी एकीकरण,
technologische Integration,
एक महत्वपूर्ण चर्चा,
eine kritische Diskussion,
के बीच,
über,
नवाचार,
Innovation,
नीति निर्धारकों और कार्यकर्ताओं के बीच,
unter politischen Entscheidungsträgern und Praktikern,
नैतिक जिम्मेदारी,
ethische Verantwortung,
बनी हुई है,
bleibt,
संतुलन,
Gleichgewicht,
इसके अतिरिक्त,
zusätzlich,
गहरा प्रभाव,
tiefgreifende Auswirkung,
जलवायु परिवर्तन,
Klimawandel,
डालते हैं,
üben aus,
पर्यावरणीय कारक,
Umweltfaktoren,
प्रदूषण,
Verschmutzung,
सार्वजनिक स्वास्थ्य परिणामों पर,
auf die Ergebnisse der öffentlichen Gesundheit,
अंतःविषय सहयोग,
interdisziplinäre Zusammenarbeit,
आवश्यक है,
erfordert,
इन चुनौतियों,
diese Herausforderungen,
प्रयासों,
Bestrebungen,
लड़ने के,
zu bekämpfen,
सतत नीति प्रतिबद्धता,
nachhaltiges politisches Engagement,
अक्सर सीमित होते हैं,
sind sie oft eingeschränkt,
जिसमें शिक्षा, आय, आवास और संस्कृति शामिल हैं,
einschließlich Bildung, Einkommen, Wohnen und Kultur,
फिर भी,
doch,
महत्वपूर्ण होते हैं,
Materie,
व्यक्तिगत विकल्प,
individuelle Entscheidungen,
संरचनात्मक निर्धारकों द्वारा,
durch strukturelle Determinanten,
dort,
Punkt,
आवश्यक,
wesentlich,
मानसिक स्वास्थ्य कलंक का समाधान करना,
die Auseinandersetzung mit der Stigmatisierung psychischer Gesundheit,
समावेशी, व्यापक देखभाल दृष्टिकोणों को बढ़ावा देने के लिए,
für die Förderung inklusiver, umfassender Pflegeansätze,
है,
ist,
जो जागरूकता बढ़ाते हैं,
die das Bewusstsein erhöhen,
रोकथाम और उपचार के बारे में,
über Prävention und Behandlung,
शिक्षा अभियान,
Bildungskampagnen,
स्वास्थ्य असमानताओं को महत्वपूर्ण रूप से कम करते हैं,
verringern gesundheitliche Ungleichheiten erheblich,
इसके अलावा,
darüber hinaus,
चिकित्सा प्रशिक्षण में,
in der medizinischen Ausbildung,
रोगी के परिणामों और संतोष को सुधारता है,
verbessert Patientenergebnisse und Zufriedenheit,
सांस्कृतिक दक्षता का समावेश,
die Integration kultureller Kompetenz,
जो सक्रिय परिवहन और हरे भरे स्थानों को प्रोत्साहित करते हैं,
die aktiven Verkehr und grüne Räume fördern,
भौतिक पर्यावरण,
physikalische Umgebungen,
सकारात्मक योगदान देते हैं,
tragen positiv bei,
समुदाय के स्वास्थ्य में,
zur Gesundheit der Gemeinschaft,
आर्थिक निवेश,
wirtschaftliche Investitionen,
दीर्घकालिक महत्वपूर्ण लाभ उत्पन्न करते हैं,
bringen erhebliche langfristige Vorteile,
समाज के लिए,
Gesellschaft,
सार्वजनिक स्वास्थ्य अवसंरचना में,
in die öffentliche Gesundheitsinfrastruktur,
को प्राथमिकता देनी चाहिए.
Müssen priorisieren.
नीति निर्माता.
Politikgestalter.
समानता और समावेशिता.
Gerechtigkeit und Inklusivität.
स्वास्थ्य असमानताओं को कम करना.
Um gesundheitliche Ungleichheiten zu verringern.
हर सामाजिक स्तर पर.
Auf jeder gesellschaftlichen Ebene.
अंत में.
Am Ende.
एक स्वस्थ जीवनशैली प्राप्त करना.
Die Erreichung eines gesunden Lebensstils.
जिसमें व्यापक रणनीतियां, सामाजिक जागरूकता और लगातार प्रयास शामिल हैं.
Die umfassende Strategien, gesellschaftliches Bewusstsein und beharrliche Anstrengungen erfordert.
Samuhik Jimmedari.
Eine kollektive Verantwortung.
Antahkriyaen.
Interaktionen.
Anavaran kiya hai.
Haben enthüllt.
Ahar Tattwa.
Ernährungsbedingte Komponenten.
Or.
Und.
Ke Beech.
Über.
Jatil.
Komplex.
Poshan Vigyan.
Ernährungswissenschaft.
Pragati.
Fortschritte.
मानव चयापचय मार्ग.
Menschliche Stoffwechselwege.
Me.
In.
हाल की.
Neueste.
और उपयोग.
Und Verwertung.
के बारे में.
Über.
चुनौती देते हैं.
Herausforderung.
पथप्रदर्शी निष्कर्ष.
Bahnbrechende Erkenntnisse.
पारंपरिक धारणाएं.
Traditionelle Vorstellungen.
पोषक तत्व अवशोषण.
Nährstoffaufnahme.
मानव शरीर के भीतर.
Im menschlichen Körper.
ये.
Diese.
उजागर करती हैं.
Hervorhebend.
ऊर्जा संतुलन को विनियमित करने में.
Bei der Modulation des Energiehaushalts.
एक.
Ein.
पाचन तंत्र की सूक्ष्म जीव संख्या की भूमिका.
Die Rolle der Darmmikrobiota.
प्रतिरक्षा प्रतिक्रियाएं.
Immunantworten.
प्रमुख खोज.
Prominente Entdeckung.
महत्वपूर्ण रूप से बढ़ा सकता है.
Könnte erheblich verbessern.
यह.
Das.
व्यक्तिगत पोषण.
Das personalisierte Ernährung.
सहजीवी संबंध.
Symbiotische Beziehung.
सूचित करता है.
Informiert.
स्वास्थ्य परिणाम.
Gesundheitsergebnisse.
इसके अलावा.
Darüber hinaus.
उजागर किया है.
Haben aufgezeigt.
उनकी एंटीऑक्सीडेंट गुणधर्मों से परे.
Über ihre antioxidativen Eigenschaften hinaus.
Phytochemicals के.
Von Phytochemikalien.
विविध जैव रासायनिक प्रभाव.
Die vielfältigen biochemischen Wirkungen.
हाल के मेटाबोलोमिक विश्लेषण.
Kürzliche metabolomische Analysen.
इस प्रकार.
Damit.
और शारीरिक प्रतिक्रियाएं.
Und physiologische Reaktionen.
कोशिकीय संकेत मार्ग.
Zelluläre Signalwege.
जीन व्यक्तिकरण को प्रभावित करते हुए.
Die Genexpression beeinflussen.
परस्पर क्रिया करते हैं.
Interagieren mit.
ये यौगिक.
Diese Verbindungen.
अंतरिम उपवास का प्रभाव.
Die Auswirkungen des intermittierenden Fastens.
अन्य दिलचस्प अनुसंधान क्षेत्र.
Ein weiterer faszinierender Forschungsbereich.
और दीर्घायु.
Und Langlebigkeit.
केंद्रित है.
Konzentriert sich auf.
कोशिकीय मरम्मत तंत्र पर.
Auf zelluläre Reparaturmechanismen.
Atmophagie.
Autophagie.
इंगित करता है.
Anzeigen.
एक महत्वपूर्ण प्रक्रिया.
Ein kritischer Prozess.
कोशिकीय अखंडता बनाए रखने के लिए.
Zur Aufrechterhaltung der zellulären Integrität.
Prayogik Data.
Empirische Daten.
Rannitik Bhojan Samay.
Dass die strategische Mahlzeitenzeitierung.
Sambhavta. Sakriya kar sakta hai.
Kann. Aktivieren.
Ahar Purak Rannitiyon ke liye.
Für diätetische Ergänzungsstrategien.
Aur iske parinam.
Und deren Auswirkungen.
Barabar mahatvapurn.
Ebenso bedeutend.
Sukshm Poshak Tatvon ki Sahkriya ke bare mein.
Über Mikronährstoffsynergien.
Hey, Suchnaen.
Sind Enthüllungen.
Adhik prabhavi dhang se karya karte hain.
Wirken effektiver.
Unnat vishleshanatmak taknikon.
Fortgeschrittene analytische Techniken.
Ki kuch vitamin aur khanij.
Dass bestimmte Vitamine und Mineralien.
Jab unhe ishtatam sayojanon mein upbhog kiya jata hai.
Bei optimalen Kombinationen.
Ne pata lagaya.
Haben enthüllt.
Protsahit karti hain.
Aufforderungen.
मौजूदा आहार दिशानिर्देशों के पुनर्मूल्यांकन.
Eine Neubewertung der bestehenden Ernährungsempfehlungen.
ये सूक्ष्म समझ.
Dieses nuancierte Verständnis.
व्यक्तिगत परिवर्तनशीलता के लिए बेहतर समायोजन किया जा सके.
Um individuelle Variabilität besser zu berücksichtigen.
इसके अतिरिक्त.
Zusätzlich.
उभरते साक्ष्य.
Neue Erkenntnisse.
और समग्र स्वास्थ्य पर.
Und die allgemeine Gesundheit.
दिनचर्या ताल के महत्वपूर्ण प्रभाव.
Den entscheidenden Einfluss der zirkadianen Rhythmen.
परिभाषित करते हैं.
Unterstreicht.
पोषक तत्वों के चयापचय पर.
Auf den Nährstoffstoffwechsel.
इन जैविक घड़ियों में.
Diesen biologischen Uhren.
चयापचय विकारों और पुरानी बीमारियों के लिए.
Für Stoffwechselerkrankungen und chronische Krankheiten.
जोड़ा गया है.
Wurden in Verbindung gebracht mit.
बढ़ी हुई संवेदनशीलता.
Erhöhte Anfälligkeit.
व्यवधान.
Störung.
इन अंतर्दृष्टियों के प्रकाश में.
Im Lichte dieser Erkenntnisse.
को संयोजित करने वाले.
Kombinieren.
तेजी से गति प्राप्त कर रहे हैं.
Gewinnen an Fahrt.
पोषण, क्रोनोबायोलॉजी और जीनोमिक्स.
Ernährung, Chronobiologie und Genomik.
समेकित दृष्टिकोण.
Integrative Ansätze.
आण्विक और कालिक संदर्भ के अनुसार.
An den molekularen und zeitlichen Kontext.
चिकित्सक और शोधकर्ता.
Kliniker und Forscher.
जोर देते हैं.
Betonen.
प्रत्येक व्यक्ति का.
Jedes Individuums.
हस्तक्षेपों को अनुकूलित करने की आवश्यकता.
Die Notwendigkeit, Interventionen anzupassen.
उपचार की प्रभावकारिता को अनुकूलित करने.
Die Wirksamkeit der Behandlung zu optimieren.
ऐसा.
Solch.
और प्रतिकूल प्रभावों को कम करना.
Und unerwünschte Wirkungen minimieren.
वादा करती हैं.
Versprechen.
संवेदनशील पोषण रणनीतियाँ.
Präzise Ernährungsstrategien.
इन परिष्कृत निष्कर्षों का अनुवाद.
Die Übersetzung dieser ausgefeilten Erkenntnisse.
फिर भी.
Doch.
बनी रहती है.
Bleibt.
भारी चुनौती.
Eine gewaltige Herausforderung.
सार्वजनिक स्वास्थ्य सिफारिशों में.
In öffentliche Gesundheitsrichtlinien.
अंतरविषयक सहयोग.
Interdisziplinäre Zusammenarbeit.
आवश्यक है.
Benötigt für.
इस अंतर को प्रभावी ढंग से पाटने के लिए.
Um diese Lücke effektiv zu überbrücken.
निरंतर निवेश.
Kontinuierliche Investition.
पोषण विज्ञानों में.
In die Ernährungswissenschaften.
अंततः.
Endlich.
एक आधारशिला.
Ein Grundpfeiler.
एक नया प्रतिमान.
Ein neues Paradigma.
जिसमें पोषण के रूप में कार्य करता है.
In dem Ernährung fungiert als.
ये प्रगति.
Diese Fortschritte.
व्यक्तिगत चिकित्सा और सार्वजनिक स्वास्थ्य के लिए.
Für personalisierte Medizin und öffentliche Gesundheit.
सूचना देती हैं.
Kündigen an.
अधिक ठोस होता जा रहा है.
Wird zunehmend greifbar.
आण्विक पोषण में.
In die molekulare Ernährung.
क्रांतिकारी चिकित्साओं के लिए.
Für bahnbrechende Therapien.
जब शोधकर्ता गहराई से प्रविष्ट करते हैं.
Während Forscher tiefer eintauchen.
जो आहार, आनुवंशिकी और जीवनशैली को समेकित करते हैं.
Die Ernährung, Genetik und Lebensstil integrieren.
संभावना.
Wahrscheinlich.
उजागर करता है.
Hervorhebend.
न केवल.
Nicht nur.
पुनः परिभाषित करता है.
Definiert neu.
बल्कि, भी.
Aber auch.
यह विकसित होता हुआ परिदृश्य.
Diese sich entwickelnde Landschaft.
समग्र स्वास्थ्य रूपरेखा के लिए अनिवार्यता.
Die Notwendigkeit ganzheitlicher Gesundheitsparadigmen.
हमारे पोषण के प्रति दृष्टिकोण.
Unser Ansatz zur Ernährung.
एक ऐसा भविष्य जहां व्यक्तिगत आहारात्मक रणनीतियां.
Eine Zukunft, in der personalisierte Ernährungsstrategien.
और रोग रोकथाम के लिए.
Und der Vorbeugung von Krankheiten.
पोषण विज्ञान में नवीनतम खोजें.
Die neuesten Entdeckungen in der Ernährungswissenschaft.
प्रकाशित करती हैं.
Beleuchten.
मानव स्वास्थ्य के अनुकूलन के लिए आवश्यक हैं.
Sind integraler Bestandteil zur Optimierung der menschlichen Gesundheit.
Saransch me.
Zusammenfassend.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.